भारती पुणे माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज पुणे जिल्ह्यातील पुणे शहर शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान झालं. या सर्व ठिकाणी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात मतदान शांततेत पार पडलं. प्राथमिक अंदाजानुसार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 45% मतदानाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येकी 5 मतदान केंद्र महिला युवा आणि दिव्यांग अधिकाऱ्यांना संचलित करण्यासाठी देण्यात आली होती. तसंच काही वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रही लक्षवेधक ठरली. अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्रावर पुण्याच्या ऐतिहासिक वारशाची माहिती सादर करण्यात आली होती. शहरातील काही मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधून यंदा प्रथमच 35 स्वतंत्र मतदान केंद्र सुरू करण्यात आली होती. या केंद्रांवर स्थानिक मतदारांचा चांगला प्रतिसाद दिसून आला. सकाळी मतदानाला सुरुवात झाली त्यावेळी मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं. मात्र नंतर हा उत्साह फारसा टिकला नाही. त्यामुळे पहिल्या 2 तासात सुमारे 75% तर पुढील 2 तासात मतदानाच्या टक्केवारीत 16% वाढ झाली. पुढे मात्र मतदानाचा वेग मंदावला आणि पहिल्या 6 तासात म्हणजे दुपारी 1 वाजेपर्यंत 26% मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला. त्यानंतरच्या 2 तासात या टक्केवारीत केवळ 60% वाढ नोंदवली गेली. पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज सकाळी कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घेऊन कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी रविवार पेठेतल्या कमला नेहरू महाविद्यालयात कुटुंबियांसह मतदान केलं. खासदार डॉ मेधा कुलकर्णी, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अभय छाजेड, रमेश बागवे आदींनी आपल्या कुटुंबियांसह मतदान केलं. राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या त्यांच्या गावातील मतदान केंद्रावर व्हीलचेअरवर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत असलेल्या मावळ, पिंपरी, चिंचवड, उरण, पनवेल आणि कर्जत या 6 विधानसभा मतदारसंघातही मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध संकल्पना राबवण्यात आल्या. सकाळच्या सत्रात जवळपास सर्वच मतदान केंद्रांमध्ये नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. दुपारच्या वेळी कमी झालेली मतदारांची गर्दी संध्याकाळी 4:30 पुन्हा वाढली. सकाळच्या सत्रात मावळ मतदारसंघातील जवळपास 8 ईव्हीएम यंत्रणांमध्ये बिघाड झाल्यानं काही काळ मतदान थांबवण्यात आलं होतं. संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस, निवडणूक आणि महापालिका प्रशासन यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी मदतनीस तसंच व्हीलचेअर आणि रॅम्प यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत सुमारे 46% मतदानाची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात बारामती पाठोपाठ लक्षवेधी ठरलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आज उत्साहात मतदान झालं. बहुतांशी ग्रामीण भाग असणाऱ्या या मतदारसंघात सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. मनसर भागातील काही मतदारसंघात दुपारी 1 वाजताच 50% अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. चाकण, शिरोली आणि राजगुरुनगर या भागात दुपारी उन्हात रांगा लागल्या होत्या. त्यात अगदी नवमतदारांपासून ते 80-90 वय ओलांडलेले ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते. जुन्नरमध्ये एका मतदान केंद्रावरील सर्व कामकाज महिलांनी सांभाळलं. काही ठिकाणी मतदान केंद्रांबाहेर सेल्फी पॉईंटही उभारण्यात आले होते. एकूणच लोकशाहीचा उत्सव नागरिकांनी उत्साहात साजरा केला. दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी 5 पर्यंत सुमारे 44% मतदानाची नोंद झाली. कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकारातील KP.2 हा नवीन उपप्रकार नुकताच आढळून आला आहे. या उपप्रकाराचे राज्यात आतापर्यंत 91 रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक 51 पुण्यातील आहेत. हा उपप्रकार सौम्य स्वरूपाचा असून चिंता करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं जनुकीय क्रमनिर्धारणाचे राज्य समन्वयक डॉ राजेश कार्यकर्ते यांनी सांगितलं. पुणे आणि परिसरात आज दिवसभर उन्हाची तीव्रता जास्त होती. मात्र दुपारनंतर आकाश पुन्हा ढगाळ झालं असून पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. आज कमाल तापमान 37° सेल्सिअस तर किमान तापमान 23.3° सेल्सिअस नोंदवलं गेलं. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू संध्याकाळी 6 वाजता विविध भारती पुणे केंद्रावर ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.